नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूया काही ठळक घडामोडी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या नवीन सरकारचा शपथविधी उद्या म्हणजे रविवारी संध्याकाळी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं होणार आहे। भारताचे शेजारी देश आणि इतर मित्र देशांचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज नवी दिल्ली इथं पार पडली। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांचं यावेळी अभिनंदन केलं। यापुढे इंडिया आघाडीतल्या मित्रपक्षांसोबत मिळून संसद आणि संसदेच्या बाहेर एकत्र काम करू असंही खरगे यांनी सांगितलं। काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक आज संध्याकाळी होणार आहे। मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी इथं पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे। आपण आपल्या मागण्यांवर ठाम असून सरकारनं या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या, अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर उमेदवार उभे करू असा इशाराही त्यांनी दिला आहे। चित्रपट आणि प्रसारमाध्यम क्षेत्रातलं नामवंत व्यक्तिमत्व रामोजी राव यांचं आज सकाळी हैदराबादमध्ये निधन झालं। ते 87 वर्षांचे होते। ईटीव्ही नेटवर्क आणि रामोजी फिल्म सिटीचे रामोजीराव प्रमुख होते। तेलुगू, कन्नड, तमिळ आणि मल्याळम भाषेतल्या मिळून 60 चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती। त्यात काही हिंदी चित्रपटांचा समावेश होता। नाचे मयुरी या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता। याशिवाय चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठेचे मानले जाणारे फिल्मफेअर नंदी पुरस्कारही त्यांना अनेकदा मिळाले होते। 2016 त्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं। त्यांच्या पार्थिवावर उद्या अंतिम संस्कार करण्यात येतील। रामोजीराव यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे। भाजपच्या राज्य विधिमंडळ पक्षाची बैठक आज मुंबईत दादर इथं होत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार आणि इतर भाजप आमदार बैठकीला उपस्थित आहेत। मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज सोसाट्याचे वारे आणि मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। तसंच पुढच्या 5 दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचीही शक्यता आहे। दरम्यान काल रात्री सांगली जिल्ह्यात सरी बरसल्या असून पालघर इथं आज पहाटे मेघगर्जनेसह पहिल्या पावसानं जोरदार हजेरी लावली। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।